नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. काल राती 1:05 ते 1:30 ह्या वेळार ऑपरेशन सिंदूर राबयले आनी तातूंत 9 दहशतवादी सुवातींक लक्ष केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की भारतान आपले अंतराळ क्षेत्र स्टार्टअप्स उद्योजक आनी तरणाट्यां खातीर उक्ते केला. खेलो इंडिया युवा सर्तीत महाराष्ट्र पंगड 6 भांगरा पदकांसयत अव्वल स्थानार पावला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी जायत्या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांकडेन चर्चा केली. आता पुराय खबरो. काल राती 1:05 ते 1:30 ह्या वेळार ऑपरेशन सिंदूर राबयले आनी तातूंत 9 दहशतवादी सुवातींक लक्ष केले. आज नवी दिल्लीत जाल्ल्या ह्या कारवाईची माहिती दितना भारतीय लष्कराची कर्नल सोफिया कुरेशी हांणी सांगले की
सवाई नाला कॅम्प मुजफ्फराबाद यह एक लष्कर ए तोयबा का ट्रेनिंग सेंटर था. आतंकियों ने यहीं से प्रशिक्षण लिया था. सैयदना बिलाल कॅम्प मुजफ्फराबाद यह एक जैश ए मोहम्मद का स्टेजिंग एरिया है. यह हथियार विस्फोटक और जंगल सर्वाइवल ट्रेनिंग का केंद्र भी था. गुलपुर कॅम्प कोटली यह LOC से 30 किलोमीटर दूर था. लष्कर ए तोयबा का बेस था जो रजौरी पुंछ में सक्रिय था.
आणि भारतीय हवाई दळाची विंग कमांडर व्योमिका सिंग हांनी सांगले की
ऑपरेशन सिंदूर वॉज लॉन्च बाय इंडियन आर्म फोर्सेस टू डिलिव्हर जस्टिस टू द विक्टिम्स ऑफ पहलगाम टेरर अटॅक अँड देअर द स्ट्राईक ऑन द टेरर कॅम्प्स वर अंडरटेकन थ्रू प्रेसिजन केपेबिलिटी एज शोन टू यू अ नीश टेक्नॉलॉजी वेपन्स विथ केअरफुल सिलेक्शन ऑफ वॉर हेड्स वॉज एन्श्युअर्ड सो दॅट देर विल बी नो कोलॅटरल डॅमेज. द पॉईंट ऑफ इम्पॅक्ट इन ईच ऑफ द टार्गेट वॉज अ स्पेसिफिक बिल्डिंग ऑर अ ग्रुप ऑफ बिल्डिंग्स. ऑल द टार्गेट्स वर न्यूट्रलाइज्ड विथ क्लिनिकल एफिशियन्सी.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या पिडितांक न्याय दिवपाक ऑपरेशन सिंदूर सुरू केला अशें तांणी म्हळें. तांणी सांगलें की फाटल्या 3 दशकांपासून पाकिस्तान दहशतवादी मुळाव्यो सुविधा निर्माण करता जातूंत भरती शिकवण केंद्रां प्रशिक्षण क्षेत्रां आनी लॉन्च पॅड आसपावतात जे पाकिस्तान आनी पाक व्यापत जम्मू आनी काश्मीरांत पसरिल्ले आसात. तांणी ह्या कारवाईची माहिती दिली जातूंत नष्ट केल्ल्यो दहशतवादी सुवातो आनी लष्करी आनी नागरी प्रतिश्ठानांक लक्ष न करता ही कारवाय यशस्वीरित्या कशी जाली हाचो तपशील आसा. परराष्ट्र सचीव विक्रम मिश्री हांणी म्हळें की पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशींतल्यान पाकिस्तानाचे दहशतवाद्याकडे आशिल्ले संबंध उगडे जाल्यात. तांणी म्हळें की दहशतवादी कारवायांचेर लक्ष दवरपी भारताच्या गुप्तचर संस्थांनी अशे संकेत दिल्यात की भारताचेर आनीक कांय हल्ले जावंक शकतात आनी ते थांबोवप आनी ताचो फुडो करप गरजेचे आसा अशें तांणी म्हळें. फाटल्या म्हयन्याच्या 22 तारखेक लष्कर ए तोयबा आनी पाकिस्तानाकडे संबंधित दहशतवाद्यांनी काश्मीराच्या पहलगामात पर्यटकांचेर हल्लो केला आनी 25 भारतीय नागरिक आनी 1 नेपाळी नागरिकाची हत्या केली.
Group calling itself the Resistance Front has claimed responsibility for the attack. This group is a front for the UN proscribed Pakistani terrorist group Lashkar-e-Taiba. Investigations into the Pahalgam terror attack have brought out the communication nodes of terrorists in and to Pakistan.
पहलगामात दहशतवादी हल्ल्यात जीव गेल्ल्या मंजुनाथ राव हांची आवय सुमती हांणी भारतीय सैन्याच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केला. आज ऑपरेशन सिंदूरविषयी आकाशवाणीच्या प्रतिनिधीकडे उलयतना तांणी म्हणे की भारतीय सैन्याचे योग्य उत्तर दिला. प्रधानमंत्री मोदींनी योग्य वेळार योग्य पद्धतीन प्रतिसाद दिला. मंजुनाथ आमच्याकडे परत येवचो ना, पण आमच्या कुटुंबाक शांती मेळ्या असे तांणी म्हणे. केरळ कोचीतली आरती मेनन हांचो बापूय एन रामचंद्रन हे मारलेल्या 26 निष्पाप लोकांपैकी एक आसात. तांणी आपल्या कुटुंबाक थाकाय मेळ्ळी अशें म्हळा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या बळीपैकी एक शुभम द्विवेदी हाचो बापूय संजय द्विवेदी हांणी ऑपरेशन सिंदूर राबयल्ल्या बद्दल भारतीय सैन्य आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कौतुक केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की भारतान आपले अंतराळ क्षेत्र स्टार्टअप्स उद्योजक आनी तरणाट्या खातीर उक्ते केला. तांणी म्हळें की भारतांत 250 परस अधिक अंतराळ स्टार्टअप्स आसात आनी ते उपग्रह तंत्रज्ञान इमेजींग आनी हेर क्षेत्रांत अत्याधुनीक प्रगतीत योगदान दितात. अंतराळ संशोधनावेल्या जागतीक परिषदेत दिल्ल्या व्हिडिओ संदेशांत मोदी हांणी म्हळें की भारत वैज्ञानीक शोधाच्यो शिमो हुपत नवीन आत्मविश्वासान मुखार वता. देशाचे पयले मानवी अंतराळ उड्डाण अभियान गगनयान देशाच्या वाडट्या आकांक्षांक अधोरेखित करता असे ते उलयले. भारता खातीर अवकाश हे फक्त शोध न्हय तर सक्षमीकरण असा हाचेर भर दिवन तांणी अवकाश तंत्रज्ञान प्रशासन कडे वाडयता उपजीविका कशी सुदारता आनी पिळण्याक प्रेरणा कशी दिता हाचेर उजवाड घालो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. भारताच्या ऑपरेशन सिंदूराच्या फाटभुयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांची आगामी 3 देशांची भोंवडी मुखार धुकल्ल्या. मोदींची ही भोंवडी क्रोएशिया, नॉर्वे आनी नेदरलँड्साची आशिल्ली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या केल्ल्या बद्दल सशस्त्र दळांचे कौतुक केले. ते नवी दिल्लीत पहलगाम दहशतवादी हल्ल्या उपरांतच्या प्रत्युत्तर कारवायची माहिती मंत्रिमंडळाक दिताले. प्रधानमंत्री मोदी रातभर ऑपरेशन सिंदूराचेर सतत लक्ष दवरून आशिल्ले. बसकेंत केंद्रीय मंत्र्यांनी तांचे कौतुक केले. मजगती ऑपरेशन सिंदूराच्या फाटभुयेर सरकारान फाल्यां सकाळी 11 सर्वपक्षीय बसका आपयल्या. बसकेंत सरकारा कडल्यान वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या फुडाऱ्यांक ऑपरेशनाची माहिती दितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज दनपारा राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली. भारतान पाकिस्तानान आनी पाकव्यापत जम्मू आनी काश्मीरातल्या दहशतवादी स्थळांचेर ऑपरेशन सिंदूर राबयला उपरांत काय वरातूच ही बसका जाली. सोशल मिडिया पोस्टात राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हळें की बसकेंत प्रधानमंत्र्यांनी तांकां ऑपरेशन सिंदूरा बद्दल माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आज दनपारा सीमावर्ती राज्यांचे मुख्यमंत्री, पुलीस महासंचालक आनी मुख्य सचिवांची बसका घेतली. ह्या बसकेंत जम्मू आनी काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आनी लडाख आनी जम्मू आनी काश्मीराचे उपराज्यपाल सहभागी झाले. आणीबाणीची परिस्थिती तयार झाली तर तिका फुडो करपाक सज्ज जावचे हे खातीर देशभरात मॉक ड्रील घडोवन हाडल्यात. गोंयात दक्षिण गोंयच्या दाबोली विमानतळ, वास्कोच्या आयओसी आगर आनी मडगांवच्या रेल्वे स्टेशनाचेर हे निमतान आपत्कालीन प्रत्यक्षिका जाली. दक्षिण गोंयच्यो जिल्होधिकारी एग्ना क्लिटस हांणी ही माहिती दिली. काल राती सावन जम्मू काश्मीरातल्या पूंछ आनी तंगधार ह्या नागरी वाठारांनी पाकिस्तानी लष्करी चौक्यांनी तोफाचो गोळीबार करपाक सुरवात केल्या. ह्या हल्ल्यात 15 नागरिकांक मरण आयले आनी 43 जाण जखमी झाले अशें संरक्षण सुत्रांनी सांगले. खेलो इंडिया युवा सर्तीत महाराष्ट्र पंगड 6 भांगरा पदका सयत अव्वल स्थानार पावला आनी 19 पदकां जिखल्यात. राजस्थान पंगड 6 भांगरा, 1 रुपया आनी 1 काश्या पदका सयत दुसऱ्या स्थानार आसा. कर्नाटकान 5 भांगरा पदका सयत 18 पदकां जिखल्यात आनी पदक तालिकेत तिसऱ्या स्थानार पावला. तिरंदाजीच्या वेगवेगळ्या विभागात उत्कृष्ट कामगिरी करपी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकोडी, दोट्टी आनी मिश्र अशा वेगवेगळ्या संयोजनात रिकव्ह आनी कंपाऊंडाचे निमणे फाल्यां जातले. फुटबॉलांत झारखंडाच्या भुरग्यांनी एका अटीतटीच्या लढतींत दिल्लीचो 1-0 असो पराभव केलो. बेगुसरायात एकतर्फी खेळांत मिझोराम पंगडान बिहाराक 6-1 असो पराभव केला. तिरंदाजीच्या मिश्र दुहेरीच्या रिकव्ह प्रकारांत महाराष्ट्राच्या दायनेश चिनाळे आनी शर्वरी शेंडे ह्या जोडीन आंध्र प्रदेशाचो पराभव करून अंतिम फेरयेंत प्रवेश केला. मानव गणेश जाधव आनी तेजल साळवे ह्या जोडीन कंपाऊंड मिक्स प्रकारांत अंतिम फेरयेंत स्थान मेळयला. ऑपरेशन सिंदूर खाला पाकिस्तान आनी पाकिस्तान व्यापत जम्मू काश्मीरातल्या 9 सुवातींनी आतंकवादी आनी आतंकवादी मुळाव्या साधन सुविधांचेर लक्ष करून हल्लो जाले. उपरांत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी जायत्या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराकडेन चर्चा केली. तातूंत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आनी विदेश सचीव मार्को रुबियो, ब्रिटनाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉनथन पॉवेल, सावदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मुसेद अल आयबान, संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख ताहनून, संयुक्त अरब अमिरातचे एनएससी सेक्रेटरी जनरल अली अल शामसी आनी जपानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मासाताका ओकानो हांचो आस्पाव जाता. तशेंच रशियेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सेर्जे शोयगू, चीनाचे परराष्ट्र मंत्री वांग यी आनी फ्रेंच राष्ट्राध्यक्षाचे राजनयिक सल्लागार इमॅन्युअल बॉन हांचे कडेन संपर्क साधलो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल हांणी आपल्या समकक्षांक घेतिल्ली कृती आनी अंमलबजावणी पद्दती विशीं माहिती दिली, जी मेज मापाची वाळ नाशिल्ली आनी संयमी आशिल्ली. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. काल राती 1:05 ते 1:30 ह्या वेळार ऑपरेशन सिंदूर राबयले आनी तातूंत 9 दहशतवादी सुवातींक लक्ष केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की भारतान आपले अंतराळ क्षेत्र, स्टार्टअप्स, उद्योजक आनी तरणाट्यां खातीर उक्ते केला. खेलो इंडिया युवा सर्तीत महाराष्ट्र पंगड स भांगरा पदका सयत अव्वल स्थानार पावला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांणी जायत्या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराकडेन चर्चा केली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रखबरो सोपल्यो. नमस्कार.